चीनीमंडी.com पॉडकास्ट।
राज्य सहकारी साखर कारखाना संघातर्फे मुख्यमंत्री सहायता फंडास 30 लाखांचा निधी। महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने नामदार शरदचंद्र पवार यांच्या प्रेरणेने संस्थेच्या संचालक मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधी COVID-19 साठी 30 लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार या निधीत ही रक्कम जमा करण्यात आली आहे। कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या COVID-19 या नव्या खात्याची निर्मिती करण्यात आली आहे। या खात्यात स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं। या आवाहनास प्रतिसाद देत राज्य सहकारी साखर कारखाना संघानं हे पाऊल उचललं आहे। सध्याच्या काळात साखर उद्योग अनंत अडचणीतून जात असतानाही सामाजिक बांधिलकीची जाणीव राखत तसंच देशात आणि राज्यात उद्भवलेल्या COVID-19 मुकाबला करण्यासाठी सरकारला हा निधी देत असल्याचं संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी पत्राद्वारे कळवलं आहे।